जगदीश हरे, जय जगदीश हरे। केशवद्रीता गुरुम शरीरा, सती दशन शिखरे धरणी तव लग्न, शशिनी कलंक कलेव निमग्न। केशवद्रीता शुकर रूप, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। केशवद्रीता शुकर रूप, कवकर कमलवरे नखमद्भुत श्रृंगा, ललित हिरण्य कशिपु तनुभृंगा। केशवद्रीता नरहरि रूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। केशवद्रीता लयसि विक्रमणे बलिमद्भुत वामन, पदनख नीर जनित जन पावन। केशवद्रीता वामन रूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। क्षत्रिय रुधिरमये जगतपगत पापम्, स्थपयसि पयसि शमित भवतापम्। केशवद्रीता भृगुपति रूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। केशवद्रीता भृगुपति रूपा, वितरसि दिक्षुरने दिक्पति कमनीयम्, दशमुख बौलि बलिम रमनीयम्। केशवद्रीता राम शरीरा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। केशवद शिव पुषि विशदे वसनम जलधाभम्, हलहति भीति मिलित यमुनाभम्। केशवद्रीता हलधर रूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। केशवद्रीता यज्ञ विधेरः श्रुतिजातम् सदय हृदय दर्शित पशुघातम् केशवद्रीता बुद्ध शरीरा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे केशवद्री शनि वहनि धने कलयसि करवालम् धूमकेतुमिम् किम् अपि कर आलम् केशवद्रीता कल्कि शरीरा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय देव कवेरिदमुदितमुदारम् शृणु सुखदम् शुभदम् भवसारम् केशवद्रीता दशविधरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे केशवद दश विध रूप केशवदीता नरहरि रूप जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे नरहरि रूप केशवदीता नरहरि रूप जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे श्री जयदेव गोस्वामी दशता स्तोत्र की। जय राधा माधव कुंज बिहारी जय जय राधा माधव कुंज बिहारी जय जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय गो जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय जय यशोदानंदन व्रजजन रंजन 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 यमुना तीर वनचारी यमुना यमुना तीर वनचारी यमुना यमुना तीर वनचारी गयो राधा माधव कुंज बिहारी गयो जय राधा माधव कुंज बिहारी जय ओम विष्णुपाद परमहंस परिवृज आचार्य अष्टोत्तर शत श्री श्रीमद कृष्ण कृपा मूर्ति एसी भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की इस्कॉन बीबीडी संस्थापक आचार्य सेवर ऑफ द होल वर्ल्ड जगत गुरु श्रील प्रभुपाद की इस्कॉन वर्तमान आचार्य वृंद की उपस्थित भक्त वृंद की उपस्थित भक्त वृंद की उपस्थित भक्त वृंद की गुरु गौरांग की गौर प्रेमानंदी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय हरे कृष्णा। तर आज आपण विषयाशी निगडित आहे म्हणजे संबंधित आहे म्हणून भगवद्गीतेतला जो दहावा अध्याय आहे त्यातला नववा श्लोक जो आहे त्याचं आपण वाचन करणार आहोत आणि नंतर थोडं त्यावर चर्चा करायचा प्रयत्न करणार आहोत। मच्चित्ता मद्गता प्राण बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च मच्चित्ता मद्गता प्राण बोधयन्तः परस्परम् कथयन्तश्च माम् नित्यम् तुष्यन्ति च रमन्ति च मच्चित्ता मद्गता प्राण बोधयन्तः परस्परम् कथयन्तश्च माम् नित्यम् तुष्यन्ति च रमन्ति च। अनुवाद आणि तात्पर्य जगद्गुरु एसी भक्तिवेदान स्वामी श्री प्रभुपाद यांच्याद्वारा। श्री प्रभुपाद की अनुवाद। माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो।
श्री प्रभुपाद लिखित तात्पर्य बराच मोठा आहे. परंतु आपण पहिला जो पॅराग्राफ आहे ते वाचूया. तात्पर्य: या श्लोकामध्ये शुद्ध भक्ताची लक्षणे सांगण्यात आली आहेत. असे शुद्ध भक्त पूर्णपणे दिव्य प्रेममय भगवत सेवेमध्ये रममान झालेले असतात आणि त्यांचे मन श्रीकृष्णांच्या चरण कमलांवरून कधीच ढळू शकत नाही. ते केवळ दिव्य विषयांचीच चर्चा करतात. या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे विशेष रूपाने वर्णिलेली आहेत. भगवत भक्त हे भगवंतांच्या गुण आणि लीलांचे अहर्निश स्तवन करण्यात रममान झालेले असतात. त्यांचे हृदय आणि प्राण निरंतर श्रीकृष्णांच्या ठाई लीन झालेले असतात आणि इतर भक्तांबरोबर कृष्ण कथा करण्यामध्येच त्यांना आनंद वाटतो. अजून बराच मोठा तात्पर्य, परंतु वेळ पण झालेला आहे त्यामुळे आपण पुढचं वाचणार नाही. ओम अज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. मुखं करोति वाचालं पंगुं लंगायते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्य ईश्वरं. आराध्य भगवान व्रजेशनयस्तद्धाम वृंदावनम रम्या काचिदुपासना व्रज वधु वर्गेन वा कल्पिता श्रीमद्भागवतम प्रमाणममलम प्रेमापुमार्तो महान श्री चैतन्य महाप्रभुर्मतमिदं तत्राधारा न परा अददन श्रीनंदंतरिदं याचे पुनः पुनः श्रीमद्रूपपदां भुजो धूलिस्यां जन्म जन्मनी. तर या विशेष श्लोकाचं वाचन करण्याचा विशेष हेतू पण होता की मागच्या जसं आपण चर्चा केली मागच्या वेळेलाच रविवारी आपण नरसिंह चतुर्दशी साजरी केली आणि काल आम्ही मिरजेमध्ये नरसिंह चतुर्दशी साजरी केली. तर नरसिंह चतुर्दशी किंवा नरसिंह जयंती जसं मागं पण एकदा आपण चर्चा केली होती त्यावेळेला सांगितलं होतं की आपले भारतीय जे कॅलेंडर असतात ना बरेच जयंत्या असतात. परंतु जयंती म्हणजे जे ग्रह नक्षत्र आहेत त्यांची एक विशेष रचना. जेव्हा ते काय विशेष रचनेमध्ये स्वतःला प्रस्तुत करतात त्याला जयंती म्हणतात. जयंती म्हणजे काय दिवस नाही आहे. लोकांना वाटतं त्या दिवशी जयंती म्हणायची, आता माहिती नाही कुणाकुणाची साजरी होते बरीच. पण त्यावेळेला आपण नक्षत्र बघितले कधी अमावास्या असते कधी कधी अमावास्या असते आणि जयंती म्हणून साजरे करत असतात. जयंती म्हणजे ग्रह नक्षत्रांचा विशेष अशी अरेंजमेंट आणि ते केवळ भगवंतांचे अवतार जेव्हा होतात ना तेव्हाच होते. ते एरवी होत नाही म्हणजे निश्चित आहे की हे ज्यांचं साजरे करतात ते भगवंत पण नाही आहेत आणि त्यांची जयंती पण असू शकत नाही कारण त्यावेळेला जयंती नसतेच. तर नरसिंह जयंती साजरी केली. तर प्रश्न पडू शकतो की खास करून आपल्या जवळच्या कुठल्या नातेवाईकांचा वगैरे आपण वाढदिवस जर साजरा केला ना तर आपण त्यात एकदम रममाण होऊन जातो. त्यात एकदम रममाण होऊन जातो. साधारणतः भारतीय जगामध्ये तुम्ही बघितलं असं असतं. कारण काय आहे की त्या व्यक्तीशी त्यांचा काहीतरी संबंध असतो. त्या व्यक्तीशी त्यांचा काहीतरी संबंध असतो. परंतु आपण इस्कॉनमध्ये यायच्या आधी पण अनेक वेळेला रामनवमी आणि विशेष करून नरसिंह जयंती मला माहिती नाही किती लोकांना माहिती पण होती की असते म्हणून असं काहीतरी कारण बरेच कॅलेंडरमध्ये पण त्याचा उल्लेख नसतं. परवा एक कॅलेंडरमध्ये मी पाहिलं आणि चुकून मला वाटतं चुकून काय मुद्दा माहिती नाही मला नरसिंह जयंती दिसली ते इस्कॉनचं कॅलेंडर नव्हतं तरी पण त्या नरसिंह जयंती मला फार आनंद झाला बघून. किंवा आणखीन कुणाला तरी माहिती आहे की आज नरसिंह जयंती आहे म्हणून आणि 18 तारखेलाच होती नेमकं कॅलेंडरमध्ये. तर त्या व्यक्तीशी आपला काहीतरी संबंध असतो म्हणून काय असतं आपण त्यात रममाण होतो. परंतु जर भगवंतांची जयंती किंवा भगवंतांचा वाढदिवस साजरा करायचा झाला तर मग कसं साजरा केला पाहिजे? नुसतं केक आणायचं आणि कट करायचं? हा, केक कापणं ही आपली संस्कृती पण नाहीये. भक्तांना नुसतं एक संधी मिळाव केक खाण्याची म्हणून, कारण बाहेरचं केक खाऊ शकत नाही म्हणून भगवंत पण आजकाल स्वीकार करायला लागले. इस्कॉन मध्ये आल्यापासून सुरू झालं वाटतं, कारण इस्कॉन पाश्चात्य देशामधून सुरू झालं, मग तिथं केक खायची पद्धत आहे भरपूर. मग भगवंतांना तिथं अर्पण करायला लागले आणि भगवंतांना पण सवय झाले की वाढदिवसाला केक मागतात भगवंत. कि मोना भगवंतांना भक्तांना खायचं असते म्हणून भक्त काय करतात? भगवंतांना अर्पण करतात. बऱ्याच वेळेला आपण जे ऑफरिंग करतो असंच असतंय, आपल्याला तिखट आवडलं की भगवंतांना पण तिखट करायचं आणि भगवंतांना सांगायचं जबरदस्ती तुम्ही खाच कारण मला आवडतंय ना. म्हणजे कुणाला खायचंय ते? मला खायचंय. मग भगवंतांना पण तिखट द्यायचं खायला आणि आपण खायचं. तर भगवंतांची जर जन्माष्टमी किंवा जयंती साजरी करायची असेल तर मग ती कशी केली जाऊ शकते? आचार्य जे आहेत ना हे आपल्याला शिकवतात की भगवंतांचा जन्मदिवस कसा साजरा करायचा. एकदा न्यू वृंदावनला जन्माष्टमी होती, इस्कॉनचं नवीन नवीन स्थापना झाली होती आणि न्यू वृंदावनला जन्माष्टमी होती आणि प्रभुपाद पहिल्यांदा पाश्चात्य देशामध्ये जन्माष्टमी साजरी करणार होते आणि त्यासाठी प्रभुपाद न्यू वृंदावनला येणार होते अमेरिकेमध्ये. आणि प्रभुपाद आले आणि सगळ्या भक्तांना सांगितले आज विशेष दिवस आहे, म्हणजे उद्या. प्रभुपाद सांगितले उद्या विशेष दिवस आहे. काय? उद्या जन्माष्टमी आहे, उद्या जन्माष्टमी. आणि प्रभुपाद सांगितलं की नाना प्रकारचे व्यंजन बनवा. सगळ्या भक्तांना आनंद झाला कारण निव वृंदावन मध्ये त्यावेळेला भरपूर तपस्या असायची, भरपूर तपस्या. कधी कधी चणे असतात ना, चणे उकडून तेच खायला लागायचं, तेच प्रसाद. चणे काबुली पण नाही, साधे असतात ते, हॉर्स ग्राम म्हणतात. हॉर्स ग्राम म्हणजे घोड्याचं खाणं, ते खायला लागायचं भक्तांना. त्यामुळे जेव्हा प्रभुपादांनी सांगितलं की भरपूर फीस बनवा, भक्तांना फार आनंद झाला. प्रभुपाद म्हटले कृष्णासाठी, भगवंतासाठी भरपूर म्हणा. उद्या आपण उपवास करायचं, आपण उपवास करायचं. चांगला वाढदिवस आहे, भगवंताचे सर्व काही आणि आपण मात्र उपवास. आणि प्रभुपादांना विचारले, प्रभुपाद म्हणले निर्जल, निर्जल. आणि असं नाही की निर्जल केले की निर्जन स्थानला जाऊन झोपून टाकायचं जिथं कोण बघत नाही असं नाही. प्रभुपाद म्हटले दिवसभर कृष्ण कथा ऐकायची आणि नेमकं संध्याकाळच्या वेळेला प्रभुपाद आले तिथं आणि प्रभुपाद म्हटले सो कृष्ण पुस्तक काढा आणि वाचूया म्हणून. आणि एका संन्यासीला प्रभुपादने सांगितले तुम्ही वाचा म्हणून कृष्ण कथा. पहिला अध्याय झाला वाचून, सगळे भक्त जे आहेत ते सकाळपासून निर्जल उपवास चालू आहे आणि एवढा मस्त खमंग वास येते त्या अजून जे प्रसाद बनते तसं. आणि भक्त मात्र बसले आणि ध्यानपूर्वक ऐकायचा प्रयत्न करतायत आणि प्रभुपाद सगळ्यांच्याकडे बघायला. पहिला अध्याय झाला वाचून, मग प्रभुपाद हसले आणि सांगितले नेक्स्ट, पुढचा अध्याय. मग पुढचा अध्याय वाचायला सुरू केलं भक्तांनी आणि पुढचा अध्याय संपला. पुढचा अध्याय संपल्यानंतर भक्तांना वाटलं की आता थांबा म्हणते, प्रभुपाद म्हणते नेक्स्ट. आणि तिसरा अध्याय वाचायला लागले आणि तिसरा अध्याय जोपर्यंत संपायला लागला बरेच संन्यासी बसले होते प्रवचनामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे दंडवत, माहिती आहे तुम्हाला दंडवत? दंडवत म्हणजे दंडा सोडला ना, दंडा सोडला तर कसं पडतो ना, तसं प्रणाम करणं म्हणजे दंडवत. म्हणजे कसं करायचं समजलं ना, प्रभूजीना मातेजीना करायचं नसतं, मातेने पंचांगाचं करायचं असतं. प्रभूजी असं थांबायचं आणि पडायचं धड म्हणून खाली दंड्यासारखं. मग दंडवत, दंड्यासारखं, वत म्हणजे सारखं, दंड्यासारखं पडायचं. तर बरेच संन्यासी बसते होते आणि बरेच संन्यासींच्याकडं त्यांचे दंडे होते आणि सगळे बसते होते आणि थकले होते त्यामुळे पिंगत होते सगळे पिंगत होते बरेच संन्यासी. आणि दंडा जे आहे ना ते दंडवत करायला लागला आणि पुढच्या व्यक्तीच्या अंगावर डोक्यावर. आणि त्या व्यक्तीला असं वाटलं सर उठू नको मी ऐकतोय. सगळे पिंगाले, थकलेले सगळे पिंगाले आणि त्याला वाटतं की मगा उठवण्यासाठी दंडा मारते म्हणून दंडा मारला नव्हता, पडला होता सुटून पिंगताना. आणि सगळ्यांना वाटलं की आत्ता म्हणजे प्रभुपाद बघाले की सगळे पिंगाले म्हणून. आणि जसं संपलं ना सगळ्या भक्तांनी अच्छा उत्साहानं म्हटलं श्रील प्रभुपाद की. आता प्रभुपाद म्हणते जय म्हटलं की संपतंय ना, प्रभुचं संपलं की आपण म्हणतो तसं. प्रभुपाद म्हणते नेक्स्ट. तर आचार्य लोक जे आहेत ते आपल्याला शिकवतात की कसं भगवंताचा जन्मदिवस साजरा करायचा, कसं साजरा करायचं, त्यांच्याशी संबंध स्थापन करून. आणि भगवंतांशी जर संबंध स्थापन करायचा असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे त्यांच्याविषयी श्रवण करणे. म्हणून नरसिंह चतुर्दशी म्हणजे ते कुठे तिथी नाही आहे, असं आहे पण, आहे पण जी आता मागच्या वेळेला होऊन गेली. परंतु आपण जेव्हा केव्हा भगवंतांच्या लीलांचं वर्णन करतो त्यावेळेला भगवंतांचं जर जन्मलीला वर्णन केली तर भगवंताचा जन्म होत असतो तिथं. तर असा जन्म साजरा केला पाहिजे. थोडीशी पार्श्वभूमी होती, आजचा विषय हा नाही आहे. आज वैशाख कृष्ण पंचमी आहे आणि आज श्रीपाद रामानंद राय यांचा तिरोभाव दिवस आहे. श्री चैतन्य महाप्रभू यांनी चार भक्तांकरवी आपले काही विशेष असे गुण प्रकट करून घेतले. हरिदास ठाकूर जे आहेत त्यांच्याकडनं सहनशीलता. 22 मार्केटमध्ये हरिदास ठाकूरांना चाबकानं मारलं गेलं जल्लादांकडून, तरी हरिदास ठाकूर प्रार्थना करत होते भगवंतांना की ह्यांना क्षमा करा. आणि सनातन गोस्वामी यांच्याकडून नम्रता. इतके उच्च शिक्षित होते, इतके उच्च शिक्षित होते, पर सनातन गोस्वामी इतके नम्र होते, इतके नम्र होते की कधी ते जगन्नाथपुरीचे सिंहद्वार जे आहे ना ते सिंहद्वारावर जात नव्हते. जे मेन गेट आहे जगन्नाथपुरीचं मंदिरचं का, कारण जर पुजारी वगैरे जाताना आपली सावली जर त्यांच्यावर पडली ना तर ते काय होतील, दूषित होतील, असा विचार करून ते तिथं पण जायचे नाही. आणि आपल्याला कायम गर्दी गडबड गडबड असते पहिला जायची काय करणार. परंतु भगवंतांना हे दाखवायचं होतं की जे माझे खरे भक्त आहेत ना उच्च भक्त आहेत ते असे असतात की मागरा. आणि दामोदर पंडित जे होते ना त्यांच्याकडून स्ट्रेट फॉरवर्डनेस, सरळता, सरळ कसं आहे. दामोदर पंडित इतके स्पष्ट वक्ते होते की चैतन्य महाप्रभूंना देखील ते बरोबर सांगायचे की तुम्ही हे चूक केला बघा, तुम्ही हे केलं पाहिजे बघा, तुम्ही असं केलं पाहिजे. चैतन्य महाप्रभू आणि दामोदर पंडित ब्रह्मचारी आहेत आणि संन्याशाला उपदेश करतात चैतन्य महाप्रभू. आणि फक्त संन्यासी नाही आहे, साक्षात भगवंत आहेत आणि त्यांना समजत की असं केलं पाहिजे. आणि चौथे आहेत रामानंद राय ज्यांच्याकडून महाप्रभूंनी विशेष असे जे भगवंतांचे अंतरंग लीला आहेत त्याचं वर्णन त्यांनी त्यांच्याकडनं करून घेतलं. श्रीपाद रामानंद राय हे विशाखा सखी जी आहे तिचे अवतार आहेत, विशाखा सखी जी आहे तिचे अवतार आहेत. चैतन्य लीलेमध्ये विशाखा सखी जी आहे ती रामानंद रायच्या रूपानं प्रकट झालेली आहे. आणि आणखीन काही जे आचार्य लोक आहेत ते सांगतायत की रामानंद राय जे आहेत ते अर्जुनाचे अवतार आहेत. त्यांचे वडील जे आहेत बाणीनाथ राय यांना 5 मुलं होती. म्हणजे बाणीनाथ राय हे पांडू आहेत आणि त्यांची 5 मुलं, त्यापैकी एक रामानंद राय. तर हे रामानंद राय जे आहेत हे अतिशय उच्चच्या म्हणजे मद्रास जे आहे मद्रदेश मद्रास ते गव्हर्नर होते, गव्हर्नर. आणि हे रामानंद राय जे आहेत यांच्याकडून चैतन्य महाप्रभूंनी काही विशेष शिकवण जी आहे ती बोलून घेतली मुद्दाम त्यांच्याकडनं, त्यांना त्यांना प्रोत्साहित केलं हे बोलण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी. 1999 मध्ये परमपूज्य राजानंद स्वामी महाराज हे एक दक्षिण भारत यात्रा घेऊन गेले होते आणि या दक्षिण भारत यात्रेमध्ये ज्या मार्गावरून चैतन्य महाप्रभूंनी आपली दक्षिण यात्रा दक्षिण भारत यात्रा आरंभ केली होती तसंच आम्ही यात्रा केली, निम्मी पूर्ण नाही केली. त्या विशेष भागामध्ये जिथं आम्ही होतो तिथं. तर पहिला चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरी निघाले आणि ते कुर्मक्षेत्राला आले आणि कुर्मक्षेत्रावरून ते सिंहाचलमला आले. सिंहाचलमला आल्यानंतर सिंहाचलमला त्यांनी जियाड नरसिंहचं दर्शन घेतलं. जियाड नरसिंह किंवा वराह नरसिंह जे आहेत त्यांचं दर्शन घेतलं. अतिशय विशेष आणि उग्र अशी भगवंतांची मूर्ती आहे वराह नरसिंह. इतकी उग्र आहे की वर्षभर त्या मूर्तीला चंदनाने झाकून ठेवलेलं असतं. प्रत्येक 3 महिन्याला एकदा 40 किलो चंदन जे आहे त्या मूर्तीवर लावलं जातं आणि वर्षातनं एकदा दर्शन उघडतात अक्षय तृतीयेच्या दिवशी आणि मोठा उत्सव असतो तिथं अक्षय तृतीयेला. आणि असं वर्णन केलेलं आहे ज्यांनी पाहिलं त्यांच्याकडनं असं ऐकलेलं आहे की इतके उग्र आहेत ना भगवंत, इतके उग्र आहेत काय कल्पना करू शकत नाही इतके उग्र आहेत भगवंत जियानस. तर चैतन्य महाप्रभू तिथं आले दर्शन घेते आणि तिथून चैतन्य महाप्रभू हे राजमुंड्रीला आले. राजमुंड्री त्याच लाईनवर गोदावरी डिस्ट्रिक्टमध्ये, ईस्ट गोदावरी डिस्ट्रिक्टमध्ये राजमुंड्री किंवा राजमहेंद्री असं पूर्वीचं नाव होतं या ठिकाणी आले. आणि तिथून जवळच कोवूर नावाचं एक गाव आहे कवूर गोदावरीच्या किनाऱ्यावर. तिथं चैतन्य महाप्रभू आले आणि विशेष अशी एखाद्या व्यक्तीची वाट जसं बघतो ना वाट बघत होते आणि थोड्याच वेळानंतर काय झालं त्या किनाऱ्यावर चैतन्य महाप्रभू बसले असताना एक पालखी आली आणि त्या पालखीमध्ये एक व्यक्ती आले जो राजेशाही थाटामध्ये वाजंत्री वगैरे वाजवत त्यांच्यावर आले होते. आणि जसं ते उतरले ना उतरून गोदावरी नदीमध्ये स्नान करायला जाणार स्नान करून आले आणि तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी त्यांना विचारलं म्हटलं तुम्ही रामानंद राय आहे का म्हणून. तर जसं संन्यासीला पाहिलं तर रामानंद राणी लगेच दंडवत केला त्यांना आणि त्यांनी सांगितलं हो मी रामानंद राय एक शूद्र तुमचा तुच्छ सेवक. तर रामानंद राय जे आहेत यांना चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं की मी तर एक मायावादी संन्यासी आहे मला काही माहिती नाही आहे भक्तीविषयी म्हणून माझ्यावर कृपा करण्यासाठी जगन्नाथपुरीमध्ये जे सार्वभौम भट्टाचार्य आहेत ना त्यांनी मला सांगितलं जर तुम्हाला राधाकृष्णविषयी त्यांचे जे अंतरंग लीला आहेत यांच्याविषयी काय माहिती करायची असेल किंवा भक्तीचे जे उच्च अंग आहेत त्यांना जर माहिती करायची असेल ना तर तुम्ही रामानंद राय यांना भेटा म्हणूनच मी तुमची वाट बघत होतो. आता आपण समजू शकतो भगवंत वाट बघत होते म्हणजे काय भगवंतांना वाट बघायला लागत नाही त्यांना माहिती आहे कोण कधी कुठे येणार आहे त्यामुळे त्यावेळेलाच आलेले भगवंत बरोबर तिथं चैतन्य महाप्रभू. परंतु खरंच वाट बघत होते रामानंद राय येणार अतिशय आतुरतेनं वाट बघत. आणि जेव्हा रामानंद राय भेटले त्यांना तर चैतन्य महाप्रभूंनी त्यांना अनेक प्रश्न विचारले चैतन्य महाप्रभूंनी. त्या सगळ्या प्रश्नांविषयी आज आपण चर्चा करणार नाही आहोत काहीच त्याचे जे प्रश्न आहेत त्यातले त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. पहिल्या दिवशी चैतन्य महाप्रभूंनी त्यांना विचारलं की जीवनामध्ये मनुष्य जीवनामध्ये सर्वोच्च स्थिती प्राप्त करण्यासाठी सर्वोच्च लक्ष्य प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्याच्या उत्तरामध्ये रामानंदांनी बरेच गोष्टी सांगितल्या तो आजचा विषय घेणार नाही आपण. परंतु रामानंद राय यांनी चैतन्य महाप्रभूंना सांगितलं की तुम्ही एक काम करा तुम्ही ते 10 दिवस राहा आपण दोघं भरपूर चर्चा करूया असं म्हणून आणि चैतन्य महाप्रभूंनी ते स्वीकार केला. मग पहिले काही 2 दिवस जे आहेत ते चर्चा झाली की जीवनाचं उच्च लक्ष्य प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्यानंतर कारण चैतन्य महाप्रभू हे कृष्ण आहेत राधाराणीचा भाव घेऊन आलेले आहेत आणि रामानंद राय हे विशाखा सखी आहे आधीच एकमेकांचं जन्म म्हणतात त्यांनी कायमचा संबंध आहे त्यामुळं इतके आतुर असायचे एकमेकाला भेटण्यासाठी ते इतके आतुर असायचे की दिवस उजळला की लगेच रामानंदला जे चैतन्य महाप्रूंना भेटण्यासाठी यायचे आणि मुद्दाम चैतन्य महाप्रभू त्यांच्याकडनं बरेच गोष्टी विचारून हे करायचे. आणि एकदा चैतन्य महाप्रभू जे आहेत त्यांना विचारलाच सर्व विद्यांमध्ये ना सर्व विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ विद्या कुठली आहे म्हणून आपण बंगाली पण वाचूया ऐकायला तर फार आवडेल तुम्हाला कारण बंगाली मराठीसारखा आहे थोडा. प्रभु कहे कोण विद्या विद्या मध्ये सार राय कहे कृष्ण भक्ती विना विद्या नाही आर. समजते कृष्ण भक्ती विना विद्या नाही आर. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात राज विद्या राज गुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. ज्या परमपूज्य राधानाथ महाराज हे प्रवचन देत होते तिथं तर तिथं माझे एक गुरु बंधू आहेत त्यांचे शिष्य वरिष्ठ शिष्य आहेत आणि ते केमिस्ट्री डिपार्टमेंटचे HOD होते मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आणि जस्ट रिटायर झाले होते जस्ट रिटायर म्हणजे काही दिवसापूर्वी निवृत्त झाले होते सेवेमधनं आणि ऍक्च्युअली निवृत्त होण्यासाठी इतके उत्सुक होते कारण त्यांना असं होतं की लांबू नये निवृत्ती नाही तर काय होणार यात्रा जाणार होती ना यात्रा चुकणार म्हणून ते अतिशय आतुर होते. कोण भेटले तर सांगायचे प्रभूजी प्रार्थना करो जल्दी हो जाना चाहिए यात्रा के पहिले. आणि त्यांच्या कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीचे जे मुलं आहेत केमिस्ट्री डिपार्टमेंटमधले वगैरे हे जगातील अनेक मोठे मोठे कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या पदावर आहेत कारण ती युनिव्हर्सिटी जी आहे फारच प्रख्यात आहे यासाठी. आणि प्रभूजी त्या डिपार्टमेंटचे HOD होते विभाग प्रमुख. तर महाराज सांगा होते निश्चित हे साध सिद्ध करते की राजविद्या म्हणजे कृष्णकथाच आहे. कृष्णकथा ऐकण्यासाठी कधी माझी नोकरी संपेल आणि मला निवृत्ती मिळेल असा विचार करून ते येण्यासाठी उत्सुक होते. एवढंच काय आपण आपल्या गोपीनाथ मंदिरमध्ये जे जवळच आपलं केंद्र ज्याच्याशी आपण संबंधित आहोत आपण बघू शकतो किंवा इस्कॉनमध्ये आपण बघू शकतो. बरेच भक्त जे आहेत ते उच्च शिक्षित आहेत अतिशय उच्च शिक्षित आहेत तरी देखील सर्व काही सोडून मंदिरमध्ये येऊन राहत आहेत ब्रह्मचारी म्हणून. आणि ब्रह्मचारी म्हणून त्यांचं काम काय आहे सतत कृष्ण कथाचं श्रवण करायचं अध्ययन करायचं आणि श्रवण करायचं. म्हणजेच कृष्ण कथा ही राजविद्या आहे कृष्ण भक्ती ही राजविद्या आहे म्हणून तर भगवान सांगतात की ही राजविद्या जी आहे ही जर आपण ध्यानपूर्वक श्रवण केली समजून घेतली तर सुसुखम कर्तुम अव्ययम सुखी बनणार त्यात काय शंका नाही. आणि कोण असं इथं बसलेलं आहे ज्याला सुखी व्हायची इच्छा नाही सगळेच इवन लहान बालकाला तुम्ही विचारला तर ते देखील हे सांगणार की मला सुखी व्हायचंच आहे. तर चैतन्य महाप्रभू जे आहेत हा मुद्दा म्हणून असं विचारून त्यांच्याकडनं वधून घेत होते जे त्यांना सांगायचं आहे त्यांच्याकडनं वधून घेत होते. चैतन्य महाप्रभूंनी मग विचारला हा जसं परवा मागच्या रविवारी आपण ड्रामा केला होता लहान मुलांनी आणि ड्रामामध्ये छोटीशी गौरांगी प्रल्हादचा रोल करत होती प्रल्हादचा रोल आणि एकदम फार गोड आवाजामध्ये तिनं म्हटलं श्रवणम कीर्तनम विष्णू अतिशय गोड आवाजामध्ये हा श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम हे जीवनाचं ध्येय हे राजविद्या आहे ही राजविद्या आहे. म्हणूनच आपण सांगतो सगळ्यांना की रविवारच्या वेळेला कार्यक्रमला या. कधी कधी लोकांना वाटतं ते 10 रुपये प्रसादाला का ठेवले तुम्ही फ्रीमध्ये सगळ्यांना प्रसाद का नाही म्हणजे आमचा उद्देश नुसतं प्रसाद वाटणं नाही आहे. नुसतं प्रसाद वाटणारे बरेच संस्था आहेत. आमची इच्छा आहे की लोकांनी कृष्ण कथा पण श्रवण केली पाहिजे म्हणून जे श्रवण करायला येतात ना त्यांना फ्री प्रसाद राजविद्या राजप्रसाद राजभोग पण मिळेल परंतु राजविद्या आधी ऐकली पाहिजे येऊन मग राजभोग नाहीतर 10 रुपये घेऊन मग पुढच्या वेळेला वेळेवर येतात. मग कथा श्रवण होत. उद्देश आहे त्याच माग. असं नाहीये की आले आले बसते इथं किंवा बाहेर फिरत राहिले, झाडाखाली बसते, चांगला कदमचं झाड लावलंय, कट्टा पण चांगला केलाय, आता बसते, हवा खाल्ले, बाकीची चर्चा केली, यासाठी नाहीये. हे फार महत्वपूर्ण आहे, फार महत्वपूर्ण आहे. आपल्याला याचं महत्व समजत नाहीये की मोहना. जेव्हा एकदा सर्व ऋषी मुनी जे आहेत यांना कळलं होतं की पाताळ लोकामध्ये भगवान शंकरशन जे आहेत हे भागवत कथा करणार आहेत. आता विचार करा, साक्षात भगवान शंकरशन जर भागवत कथा करत असेल, भागवत सप्ताह जर करत असेल, तर किती लोक आतुर असेल ना. मग ते साधू होते ना, सगळे साधू, ते साधू इतके आतुर होते पोचण्यासाठी, वेळ होऊ नये म्हणून त्यांनी एक सोपा मार्ग काढला होता, अतिशय सोपा मार्ग. गंगाजी आहे ना, गंगा ही स्वर्ग लोकातून खाली येते, स्वर्ग लोकातून ब्रह्मलोका पहिला आध्यात्मिक जगात ना खाली येते ब्रह्मलोकामध्ये, आणि ब्रह्मलोकात ना परत खाली स्वर्गलोकामध्ये येते. तर हे सगळे साधू लोक जे आहेत ना, यांनी काय केलं म्हणजे सगळे साधू यांनी गंगेमध्ये डुबकी मारली वरती, आणि गंगा जी आहे ती वरून खाली येते भूतलावर, वरती त्याला मंदाकिनी, तिला मंदाकिनी गंगा म्हणतात, आणि इथं तिला भगीरथी, इथं तिला भगीरथी म्हणतात, आणि पाताळ लोकांमध्ये तिला भोगवती म्हणतात. तर त्यांनी वरती डुबकी मारली आणि सरळ भोगवती मधनं बाहेर आले. मंदाकिनी गंगामध्ये डुबकी मारली वरती आणि भोगवती मधनं बाहेर आले. कारण कनेक्शन आहे ना, वरना खाली परत कनेक्शन आहे, एक बाहेर आले. आणि असं वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये की सगळे येऊन सरळ त्यांच्या समोर बसून टाकले, असं सगळे ओले चिंब झालेले पाण्यानं, सगळे ओले चिंब होते. परंतु सगळ्यांनी ठरवलं होतं एक शब्द देखील चुकायचा नाही, एक शब्द देखील चुकायचा नाही, इतके आतुर होते ऐकण्यासाठी, इतके आतुर होते. अशी आतुरता असली पाहिजे, अशी आतुरता असली पाहिजे. कारण माहिती आहे, राजविद्या सर्व विद्यांचा राजा. आणि पुढे चैतन्य महाप्रभू जे आहेत यांनी रामानंद रायला विचारला, सर्व जे आपण हे वाचूया, कीर्तिगान मध्ये जीवेर कोण बड कीर्ती, कृष्ण भक्त बलिया यहारा हय ख्याती. तर विचारतात की सर्व कीर्तींमध्ये ना सर्वात कीर्तिमान कोण आहे, सर्वात कीर्तिमान कोण आहे, किंवा कुणाची कीर्ती जी आहे ती शाश्वत काळासाठी राहते. नक्कीच रामानंद रायने तेंडुलकरचं नाव पण सांगितलं नसतं, जाऊ दे ते आत्ताच आहे, सुनील गावस्करचं पण सांगितलं नसतं, किंवा आणखीन कुठल्या फार मोठ्या व्यापाऱ्याचं नाव सांगितलं नसतं ज्यांनी फार केलंय, किंवा कुठल्या नेत्याचं नाव सांगितलं नसतं. कारण हे सगळे लोक जे आहेत ना हे काही काळासाठीच असतात आणि नंतर त्यांची ख्याती संपलेली असते. 100 वर्ष 200 वर्ष त्याच्याहून जास्ती नाही. परंतु भक्त जे आहेत ना, भक्त भक्ताची ख्याती ना कधीपासून, सतयुगामध्ये नरसिंहदेवाचा अवतार झाला होता, सतयुगामध्ये नरसिंहदेवाचा अवतार झाला होता, आणि त्याच अवताराच्या वेळेला प्रल्हाद महाराज देखील तिथे उपस्थित होते. आणि आज देखील आपण नरसिंह आरती म्हटलं ना, प्रल्हाद अल्हाद दाईने, कशाला आले होते, प्रल्हादला अल्हाद देण्यासाठी, आनंद देण्यासाठी. आता सतयुग मध्ये आणि आज कलियुग सुरू आहे, आता 5000 वर्ष झाले, किती अंतर आहे माहिती, जवळजवळ 12 लाख पेक्षा जास्ती वर्षांचं अंतर आहे. आज देखील त्यांची ख्याती लोक गातात, ध्रुव महाराज, तसं हिरण्यकशिपूचं पण नाव घेतात, हिरण्यकशिपूर्वक्ष आहात आपण, ते केवळ प्रल्हादचे बाबा आहेत म्हणून, नाहीतर काय कारण नाही, नाहीतर काय कारण आहे. म्हणजे ख्याती कीर्तीमध्ये ना सर्वात कीर्तिमान जर कोण असेल तर तो भगवंतांचा भक्त, ज्याची ख्याती कीर्ती हे तिन्ही लोक हे करतात. वेदे गाय जाहारा चरित, आपण श्री गुरु चरण पद्म जेव्हा म्हणतो ना त्यामध्ये माझे गुरु कसे आहेत, वेदे गाय जाहारा चरित, वेद पुराण जे आहेत ना त्यात मध्ये त्यांचे चरित्र, त्यांचे जे गुणगान केलं जातं असे माझे गुरु आहेत. भक्त असे आहेत की त्यांची ख्याती वेद पुराण जे आहेत ते सांगतायत. तर रामानंदराय जे आहेत ह्यांना पुढचा प्रश्न चैतन्य महाप्रभू विचारतात की संपत्तीरे मध्ये जीवेर कोण संपत्ती गोनी, राधाकृष्ण प्रेम यारा सेई बडा धनी. रामानंद राय सांगतात की संपत्तीमध्ये सर्वात मोठी संपत्ती कुठली आहे. तर काही दिवसापूर्वीच आम्ही एक छोटीशी लघुनाटिका केली होती, लहान मुलांचा कॅम्प घेतला होता, ते कॅम्पमध्ये एक छोटीशी लघुनाटिका केली होती चिंतामणी पारसमणी परीश, ज्याला मराठीमध्ये परीश म्हणतात, परीस एक कथा होती, फार सुंदर ड्रामा होता. तर त्या ड्रामामध्ये एक शिवजींचा भक्त असतो आणि शिवजींना प्रसन्न करण्यासाठी रोज आवड त्याला बेलाची बेलाची बेल फुलाची माहिती झाला. एकदा मग बेल घेऊन जायचं प्रत्येक सोमवारी आणि शिवजींना द्यायचं आणि शिवजींना सांगायचं पहिला बेल घ्या नंतर यादी काढून वाचून दाखवायची हे पाहिजे म्हणून. तसं त्यांनी काय केलं, भरपूर तपस्या करून शिवजींना प्रसन्न केला आणि शिवजींना सांगितलं की म्हटलं बघा काय दरिद्री अवस्था प्राप्त झाली बघा मला, म्हटलं काहीतरी जरा कृपा करा असं फिरवा काहीतरी असं वर्ण असं एकदम धनी झाला पाहिजे लगेच, सर्व समस्या नाहीशा झाली पाहिजे असं काहीतरी करा. म्हटलं काय पाहिजे, म्हटलं ते मी ऐकलं होतं की परीस असे ना परीस मिळालं की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल माझे. शिवजीने सांगितलं म्हटलं ठीक आहे, ते माझ्याकडे तर नाही आहे पाहतो माझा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे सनातन गोस्वामी आणि तो द्वादश आदित्य टीलवरती राहतो वृंदावनला. वृंदावनला द्वादश आदित्य टील आहे, मदन मोहनजीचं मंदिर आहे, तिथं तो राहतो. तू जाऊन त्यांच्याकडनं मागून घे, ते तुला नक्की देतील आणि त्यांना पाहिजे तर सांग, माझी ओळख सांग. शिवजीने आपला व्हिजिटिंग कार्ड दिला, दाखव पाहिजे जाऊन विचारा तर सांग कुठून आला म्हणजे सांग ह्यांनी पाठवलाय म्हणून. आणि हा गेला पळत पळत गेला आणि अशा वेळेला तुम्हाला माहिती आहे मॅरेथॉन पळू शकतो व्यक्ती जर परीश मिळणार कळलं ना, रंकाळ्याच्या आत हे कळलं कुणाला चुकून. आता फक्त काय काढालेत, वरचं केंदाळ काढालेत, पाणी काढून टाकते सगळं परीश हे कळलं तर खाली. सांगून बघा तुम्ही एखाद्याला, सांगून बघा तुम्ही, दुसऱ्या दिवशी बरेच असतील दाई मारायला दिलं. तर हा व्यक्ती धावत पळत आला वृंदावनला आणि आल्याला वृंदावनमध्ये जसं एंट्री केलं त्याने विचारला द्वादश आदित्य टील, एका भक्ताने सांगितलं ते वरती दे सगळ्यात उंच जे गोपूर दिसतं ना मंदिरचं, ते मदन मोहनजीचं मंदिर आहे, ते द्वादश आदित्य टील आहे. लगेच पळत गेला तिथं आणि त्यांनी पाहिलं सनातन गोस्वामी बसले होते जप करत सनाच आणि आल्या लगेच पहिला प्रणाम केला, वांछा कल्पतरुभ्यस्य, सर्व इच्छा पूर्ण करणारा वैष्णव म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणार. आता माझी जास्ती नाही, एकच आहे, एकच इच्छा आहे, काय परीस. दंडवत केला आणि सनातन गोस्वामी जे आहेत हे आधी मंत्री होते नवाब हुसेनच्या दरबारामध्ये, त्यामुळे त्यांना बरंच माहिती आहेत, चमचेगिरी करणारे चापलूसी करणारे जे असतात ना मागं पुढे करणारे लगेच ओळखतात ते. त्याला बघितल्या बघितल्या त्यांनी ओळखला, लार गळत होती अशी परीस. बघितल्या बघितल्या सनातन गोस्वामी ओळखले आणि विचारले, तरी विचारलं म्हटलं आपण काय करण्याचं त्याला विचारलेलं बरं काय पाहिजे तुला विचारलं, त्याने सांगितलं नाही मला काय नाही ते मी शिवजी त्यांनी सांगितलं की तुम्हाला भेटा. अरे काय ते नाही, त्यांनी सांगितलं तुमच्याकडं परीस आहे, परीस जास्ती काय नको फक्त ते परीस पाहिजे. आणि सनातन गोस्वामी जे होते त्यांनी त्याला बघून सांगितलं की म्हटलं इथं होतं माझ्याकडे आहे कुठं तरी, आता कुठं ठेवलं लक्षात नाही, कदाचित लोटताना वगैरे कचऱ्यात गेलं का बघून सांग, आणि कोपऱ्यात एक कचऱ्याचा ढीग असतो त्या ढिगामध्ये आहे का बघून सांग. आणि हा व्यक्ती जातो आणि लगेच कचरा सरकवतो, परीस मिळाला. वांछा कल्पतरुभ्यस्य कृपा सिंधुभ्यवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः, सर्व इच्छा पूर्ण झाल्या, परीस मिळाला. आणि लगेच घेतला परीस आणि टेस्ट केला होते का नाही, स्पर्श करेल त्याला सोनं, वा सोनाही सोनं घेतला लगेच. आणि सनातन गोस्वामी प्रणाम केला आणि लगेच निघाला आणि जाताना नुसतं इतकं इतका आनंदी इतका झाला होता, हार्ट अटॅक व्हायचा बाकी होता फक्त. ऍक्च्युली आपल्याला पण परिस मिळू शकतंय, भगवान देऊ शकतात, परंतु भगवंताना भीती आहे की हार्ट अटॅक येईल म्हणून. मला मिळालं हे कळलं ना, आणि समजा लावलं आणि झालं सोना व्हायचं अटॅक. म्हणून भगवंत आपल्याला देत नाही. बरं, आपल्याला हरिनाम चिंतामणी दिलेलं आहे, हरिनामाचा चिंता. तर हा परिस घेऊन पळत जायला लागला, आणि जाताना थोड्या वेळेसाठी का होईना, लव मात्र साधुसंग सर्व सिद्धी होय. सनातन गोस्वामींच्या थोड्या वेळेसाठी का होईना संघ केला होता ना, त्यामुळे थोडा बुद्धी आली त्याला, आणि तो विचार करायला लागला जाताना की जर हे परिस इतकं किमती आहे, इतकं बहुमूल्य आहे, तर ह्या सनातन गोस्वामीने त्याला कचऱ्याच्या ढीगमध्ये कशाला ठेवलं होतं, आहे ना. आपण असं तुम्ही कधी पाहिलंय की कोणतरी एखादा शेजारी कोंडाळ्यात कचरा आणून टाकला आणि त्यात हिरे मंगळसूत्र बांगड्या वगैरे होते असं टाकलं, नाही दिसत ना कचऱ्यामध्ये कोण अशी वस्तू टाकत नाही. लोक शोधत असतात कचऱ्यामध्ये असं काय मिळतंय का म्हणून. बऱ्याच वेळेला मी पाहिलंय लोकांना ते कचरा गोळा करणार असतात की ते शोध असतात आणि मिळतंय पण म्हणे त्यांना बऱ्याच वेळेला. चांगला हे असेल तर तो विचार करायला लागतो की सनातन गोस्वामी जर हे बहुमूल्य आहे पारसमणी, तर सनातन गोस्वामी कचऱ्यात कशाला टाकून ठेवला होता. म्हणजे कचऱ्यात जी वस्तू टाकली असते ना त्याला किंमत नाही आहे. म्हणजे ह्यांच्याकडे अशी काहीतरी गोष्ट असणार जे ह्याच्यापेक्षाही बहुमूल्य किंवा किमती आहे. आणि आपल्याला माहिती आहे लालच जे असते ना हव्यास हे कधीच संपत नाही. त्यांनी लगेच विचार केला मग ह्याच्यापेक्षा चांगला त्यांच्याकडे काय असेल तर ते घेतो की मग हे कशाला. मग परत आला उलटा आणि आला आणि परत वांछा कल्पतरुभ्यस्य. आणि ह्या वेळेला सनातन गोस्वामी लगेच ओळखले अरे आत्ता तर देऊन पाठवलं तर जे पाहिजे ते. आणि आता परत आला म्हटलं मग तो लाजत लाजत त्यांना सांगितलं काय असं काय हे नाही आहे फक्त काय आहे की मला प्रश्न आला एक मला प्रश्न आला तर काय की हे परिसमणी जे परिस आहे ते फार किमती आहे. सनातन गोस्वामी हो किमती आहे नक्कीच. मग जर हे किमती असेल मौल्यवान असेल तर तुम्ही ह्याला कचऱ्यात कशाला टाकून ठेवला होता. सनातन गोस्वामी सांगितलं माझ्यासाठी ते कचऱ्यासारखंच होतं, ते कचरा आणि परिस ह्याच्यामध्ये माझ्यासाठी काय फरक नाही. म्हणजेच तुमच्याकडं ह्याच्यावर बहुमूल्य काहीतरी असणार, ते मला पाहिजे, ते मला पाहिजे. सनातन गोस्वामी सांगितलं ठीक आहे मी तुला ते देईन, परंतु एक काम केलं पाहिजे हे जे परिस आहे ना ह्याला यमुनाच्या डोहामध्ये टाकून यायचं पहिला जाऊन. बरं झालं सनातन गोस्वामी रंकाळ्याच्या बाजूला नव्हते, यमुनाच्या डोहामध्ये टाकून यायचं. आणि टाकून परत आल्यानंतर मी तुला काय देणार आहे ती बहुमूल्य वस्तू देणार आहे. आणि हा व्यक्ती गेला आणि जड अंतकरणाने, नाहीतर तेल पण गेलं तूप पण गेलं. आता टाकलो साधू म्हणजे प्रामाणिक असतील, वचन पालन करतील, सांगितले देतो म्हणून, म्हणून जड अंतकरणाने काय केलं टाकलं आणि आवाज आला तळ गाठलं परिसनी. आणि तळ गाठल्यानंतर आला जड अंतकरणाने सांगितलं साधू द्या की इतकी आतुरता ना, इतकी आतुरता आपल्यामध्ये पण जर असती ना जे सनातन गोस्वामी देणार होते ते घेण्यामध्ये, तर आपल्याला पण या जन्मामध्येच भगवद्धामाची प्राप्ती होऊ शकते. सनातन गोस्वामी सांगितलं जे मला तुला द्यायचं आहे ना त्यासाठी तुला एक काम करायला लागेल, दोन्ही हात वर करायला लागेल. तुम्ही पण करू शकता, दोन्ही हात वर करायला लागेल असं. आणि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सनातन गोस्वामींनी जेव्हा हे सांगितलं तर त्या व्यक्तीने विचारलं म्हणजे हे काय आहे, म्हणजे हे तू मागितलं तेच सर्वात किमती हेच आहे. निश्चित आहे बघा मृत्यूच्या वेळेला आणखीन काहीही कामाला येत नाही. मृत्यूच्या वेळेला किंबहुना परिस मृत्यूचं कारण म्हणू शकते. जर कुणाला कळलं तुमच्याकडे आहे म्हणून चुकून कळलं त्याला तर तुम्हाला जीवन ठेवणार नाही. आणि त्याच्याकडे आहे हे कुणाला कळलं ना त्याला कोण जीवन ठेवणार नाही. मग मालिका मोठी मालिका कुणालाच मिळत नाही, कुणालाच मिळत नाही. परंतु भगवंताचं नाव जे एकमेव कामाला येणारी गोष्ट आहे आणि शेवटपर्यंत. आणि शेवटपर्यंत काय शेवट होतच नाही त्याचा, कारण हे जे आहे ना आत्म्याचा आहार आहे. आत्मा अमर आहे त्यामुळं कधीच संपणार नाही. तर सनातन गो हे राय रामानंद राय जे आहेत ते सांगतायत की सर्वात किमती जर काय असेल ना तर ते काय आहे, राधाकृष्णची भक्ती. आणि कायमच लोकांची इच्छा असते कुठेही गुंतवणूक केली ना की ती वाढली पाहिजे. कमी होण्यासाठी कोण गुंतवणूक करते का? बँक बंद होणार आहे, दिवाळ ठोकणार आहे म्हटल्यावर जाऊन सगळे माझे सगळे पैसे त्या बँकेत ठेवतो मी, भुदरगड पतसंस्था व्हायचं ना असं. ज्यांनी ठेवलं तर कधी विचार केला होता का बंद होणार आहे म्हणून? नाही, कोणी विचार केला नव्हता. सगळे वृद्धी होण्यासाठीच करतात. आणि कृष्ण नाम असं आहे, आनंदाम्बुधी वर्धनम प्रतिपदम पूर्ण अमृत आस्वादनम. आनंदाम्बुधी वर्धनम, कायमच ह्याच वाढ होत असे, उलट कधी जात नाही. कृष्ण भक्ती माझ्या आल्यानंतर उलट कधी जात नाही, प्रगतीच होणार, प्रगतीच होणार. जोपर्यंत वैष्णव अपराध करणार नाही तोपर्यंत प्रगतीच होत राहणार. तर मग पुढं रामानंद राजा आहेत, त्यांना चैतन्य महाप्रभू विचारतात, दुःख मध्ये कोण दुःख हय गुरुतार, कृष्ण भक्त विरह विना दुःख नाही देखी पार. रामानंद राजा विचारतात की दुःख जे दुःख आहेत ना, या दुःखामध्ये सर्वात मोठं दुःख काय आहे? बायको ऐकत नाही माझं, आई बाबा जप करायला देत नाहीत, नोकरीत बॉस फार त्रास देतो, हा मोठा दुःख. अशापैकी कुठलंच दुःखाचं रामानंद रायांनी वर्णन केलं नाही. रामानंद रायांनी सांगितलं की कृष्ण भक्ताचा विरह जे आहे ना, ह्याच्याहून मोठा दुःख मी आजपर्यंत बघितलंच नाहीये. आणि आपल्याला कधी कधी भक्त असह्य होतो, भक्त असह्य होतो, कधी एकदा संपेल जाईल बस आलं. समजलं ना, एक असं असतंय आणि एक बस करा आता पुरे. हां, मंदिरला यायचं म्हणजे काय माहितीये, अनेक लोक मंदिरला येत नाही का माहितीये, मला हा भक्त आवडत नाही म्हणून, तो तिथं येतो म्हणून. रामानंद राय हे ऐकले असते ना, विषप्राशन केले असते की मंदिरमध्ये मी येत नाही कारण मला हा भक्त आवडत नाही म्हणून. इतकं प्रेम उफाळून आलंय भक्ताच्या प्रति. कारण विरहामध्ये जास्ती प्रेम ऐकलं म्हणून मी विरहामध्ये राहतो, त्याच्यावर लांबच राहतो. न रे बांस न बजे बांसुरी, जवळ आलं तर प्रश्न येणार ना काहीतरी देवान, म्हणून लांबच राहतो, येतच नाही. रामानंद राय हे सांगाल की ह्याच्यावर मोठं दुःख कुठलं नाहीये की भक्ताचा विरह होतो, भक्ताचा विरह होतो. आणि कधी कळतं माहितीये, जेव्हा कुठं लांब टाकले ना वाळवंटामध्ये भगवंत नेऊन, ज्यांचा ट्रान्सफरेबल जॉब असते खास करून, उचलून टाकले कुठं आसाममध्ये जिथं मंदिर नाही आहे काय नाही आहे, आणि आजूबाजूला कोण बोलले की नुसतं लोक जंगली लोक राहतात आजूबाजूला, मग कळत आहे, मग कळत आहे की भक्त काय असतात. किमान भक्ताला बघून किमान भगवंता स्मरण तर होतो. आणि काय आहे की मला भक्तच सहन होत नाही, भक्तच सहन होत नाही, ह्याचा चेहराच बघू नको असं वाटतं मला. किंवा बघितलं ना तर प्रेमानं मी माझे ओढ जे येतो करतो असं. विचार करा, रामानंद सांगितलं ह्याच्यावर मोठं दुःख कुठलं नाहीये. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तीलता बीज. जो वैष्णव आपल्याला भक्तीमध्ये राहण्यासाठी प्रचार करतोय किंवा जो वैष्णव आपल्याला भक्तीमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय, तो आपल्याला कधी कधी असह्य होतो. मोठी समस्या आहे, मोठी समस्या आहे. सर्वात मोठा दुःख तुम्हाला ऑलरेडी सुरू झालेला आहे की भक्त नकोशे वाटायला लागले, भक्त नकोशे वाटायला लागले. म्हणून रामानंद सांगा ह्याच्यावर मोठं दुःख मी दुसरं कुठलं पाहिलं नाही आहे. आणि खरं आहे, खरं आहे, जेव्हा श्री प्रभुपाद हे भौतिक जग सोडून प्रभुपाद गेले ना, तर त्यांचे शिष्य देत ते सांगा लागले शून्यायितम जगत सर्वम. आम्हाला कित्येक भक्त जे आहेत ना अनेक दिवस बोलू शकले नाही, म्हणजे म्हणजे प्रभुपाद शिवाय मध्ये भक्ती करायची कशी हा मोठा प्रश्न पडला. मग नंतर सुरू झालं मच्चित्ता मद्गता प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. मग एकमेकाला भेटून सगळे सांगा लागले प्रभुपादांनी तुझ्यासाठी काय केलं, तू केवढा भाग्यशाली आहेस प्रभुपादांनी तुझ्यासाठी केलं. आणि त्यांनी सांगितलं अरे तुझ्यासाठी प्रभुपादांनी काय काय केलं मला माहिती आहे, तुझ्यासाठी प्रभुपादांनी काय काय केलंय. मग सगळे प्रभुपादांचा गौरव करायला एकमेकाला भेटून आणि प्रभुपादांच्या प्रति जे प्रेम आहे ना ते असं उफाळून यायला लागलं आणि सगळ्यांना वाटायला लागलं याने प्रभुपादांसाठी आपण चालू ठेवलंच पाहिजे हे आंदोलन. आणि आज आपण बघतो शकतो 77 मध्ये प्रभुपाद हे भौतिक जग सोडून गेले 31 वर्ष झाले, किती 41 वर्ष झाले आणि अजून आंदोलन चालू आहे. अजून आंदोलन जे आहे 31 वर्ष झाले अजून आंदोलन चालू आहे प्रभुपादांच्या स्मरणार्थ चालू ठेवलंय. कारण त्यांनी आपल्याला दिलंय आपलं कर्तव्य आहे आपण दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे. एकदा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज सगळे भक्त जे आहेत ते महाराजांना सांगत होते की महाराज आम्ही तुमचे फार आभारी आहे म्हणून. म्हणजे का की तुमच्यामुळं ना बरेच प्रभुपादांचे शिष्य जे आहेत ना हे राधा गोपीनाथ मंदिराला यायला लागले म्हणून. तर महाराज हसून सांगायला लागले माझं ऐश्वर आहे ते. म्हटलं प्रभुपादांचे जे माझे गुरुबंधू जे आहेत ना हे माझे ऐश्वर आहे म्हणून सांगितलं. माझ्याकडे आणखीन काय नाही आहे तुम्हाला द्यायला म्हटले, जे माझे गुरुबंधू आहेत ना हेच मी तुम्हाला देणार आहे म्हणून, हे तुम्हाला मी देणार आहे. त्यांचं संघ जे आहे ना हे तुम्ही घेतला तर काय होणार, लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी आहे म्हणून मी त्यांना सगळ्यांना घेऊन येतो इथं म्हणून या म्हणून सांग. बरोबर आहे नाहीतर सर्वात मोठ्या दुःखाला समोर जायला लागेल आपलं जर भक्तांपासून विमुख झालो तर. रामानंद राय जे आहेत यांना चैतन्य महाप्रभू पुढे विचारतात मुक्त मध्ये कोण जीव मुक्त करी मानी कृष्ण प्रेम यारासेई मुक्त शिरोमणी. सर्व मुक्तांना जे मुक्त लोक आहेत ना अनेक लोक मुक्त होऊन जातात तर त्यामध्ये सर्वश्रेष्ठ मुक्तात्मा कोण आहे तर शास्त्रामध्ये सांगितलं आहे भागवतामध्ये मुक्ताना अपि सिद्धानाम नारायण परायण सुदुर्लभ प्रशांतात्मा कोटिश्व अपि महामुने. मुक्तानाम अपि सिद्धानाम सर्व मुक्त लोकांमध्ये ना ज्यांनी नारायण परायण भगवंतांच्या प्रती प्रेम ज्यांनी निर्माण केलं ना तो सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू आले ना गोलोकेर प्रेम धन हरिनाम संकीर्तन. प्रेम करायचं भगवंतांना तर जे प्रेम करण्यासाठी आवश्यक आहे ते स्वतः महाप्रभू घेऊन आले आपल्याला देण्यासाठी, जेणेकरून आपण काय करू शकू भगवंतांवर प्रेम करू शकू. आणि त्याचबरोबर श्री प्रभुपादांना पाठवल्यानंतर सर्व ग्रंथांचं रचना करण्यासाठी. कल्पना करा जर आपण भगवंतांविषयी ऐकलंच नाही तर कसं प्रेम निर्माण होणार आहे ना. शास्त्र भौतिक जगामध्ये उदाहरण मिळतं आपल्याला. एखादा तरुण मुलगा असे ना मुलीच्या प्रेमात पडला ना तर काय करतो तिच्या विषयी ऐकतो सतत श्रवणम कीर्तनम. कुठला ड्रेस घालून आले आज, कानाचे टॉप्स कसले आहेत हे सगळं ऐकतो आणि त्याचे मित्र येऊन सांगतात त्याला मच्चिता मद्गता प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमण. मजा वाटते मुलांना, तुम्ही काय कॉलेजच्या कट्ट्यावर बसून काय करत असत, मुलं हेच करत असत तुष्यंतीच रमंतीच ड्रेसचं वर्णन याचं वर्णन. आणि मग असं ऐकून ऐकून ना त्याला स्वाभाविक प्रेम वाटायला लागतंय. एकदा बघायलाच पाहिजे एकदा बघायलाच पाहिजे. व जर भौतिक जगामध्ये हे नियम लागू पडते तर सर्व सौंदर्य भगवान हे भौतिक जगाचं सौंदर्य आहे काय सांगा. हे भौतिक जगाचं सौंदर्य कसं आहे, सुरुवातीला द्राक्षासारखं असतं नंतर मनुका बनतात. सुरुवातीला टवटवीत द्राक्षासारखं असतं नंतर मनुका तयार होतात. पन्नाशी गाठल्यानंतर मनुका तयार व्हावा लागतो. हे भौतिक जगाचं सौंदर्य आहे, हे भौतिक जगाचं सौंदर्य. आणि भगवंत, तुम्ही कल्पना करा, भगवंत ज्यांनी एवढे सुंदर सृष्टी, एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली. परवा तुम्ही पाहिला, पाऊस पडला परवा संध्याकाळी आणि ढगामध्ये इतका सुंदर असं दृश्य झालं होतं असं. आणि मुरलीधर प्रभू येणार म्हणून आम्ही कार्यक्रमला येत होतो, तर अनेक लोक थांबून तिथं ना रंकाळ्यापाशी अनेक लोक थांबून असतात, सगळ्यांच्या हातात कॅमेरा होता, फोटो कॅमेरा घेऊन सगळे टक 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 कॅमेरा काढत फोटो काढत. विचार करा, एक दृश्य भगवंताने असं निर्माण केलं आणि ते पण काय असा प्रयत्न केला नाही भगवंतानी की असं ठेवूया असं करूया असं करूया मग असं होतंय असं नाही. जस्ट स्वाभाविकरित्या रोज रोज अनेक ठिकाणी असं होत असतं. आज आपल्याला इथं लोक सनसेट बघायला जातो, सनसेट बघायला जातात आणि सनसेटचं वर्णन करतात, क्या ब्युटिफुल लग रहा था यार, म्हणून बहुत मजा आया देखिए. अरे म्हटलं कल्पना करा, जो हा सनसेट करतो ना तो किती ब्युटिफुल असणार. रोज कित्येक ठिकाणी असं ब्युटिफुल ब्युटिफुल सनसेट करतो, सनराईज करतो, हा किती ब्युटिफुल असणार, किती सुंदर असणार भगवंत. हा ह्याला म्हणतात सौंदर्य. नव यवनमच कायम द्राक्षत राहते, मनुका बनतच नाही काय म्हणतात. भगवान श्रीकृष्ण हे 16 वर्षात वरती जातात नाहीत. भगवान श्रीकृष्णाचं वय 16 वर्षात पलीकडे जातात नाही. नव यवनम कायम असंच राहतात, भगवान कायम असे राहतात. ह्याला म्हणतात सौंदर्य, ह्याला म्हणतात सौंदर्य. तर रामानंद राजे हे सांगतात भगवंतांना, चैतन्य महाप्रभूंना, की अशा भगवंतांचे जे भक्त आहेत ना, जे भगवंत भक्त आहेत ते अशा गोष्टींचं स्मरण करतात, चिंतन करतात भगवंतांचं, आणि म्हणून शाश्वत असताना कायमच प्रसन्न राहतात. ॲक्च्युली काय झालं माहिती तुम्हाला, रशियामध्ये ना, रशियामध्ये साम्यवाद जेव्हा चालू होता ना, साम्यवाद कम्युनिझमचा चालू होता ना साम्यवाद, तर KGB तिथे जी गव्हर्नमेंट हे होती ना एजन्सी KGB ह्यांनी हे केलं होता, तिथं प्रचार करणं बंदी होती, प्रचार करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी बंदी होती. आणि बंदी असल्या कारणाने काय होतं की कोणीही कुठल्याही धर्माचा प्रचार करायचा नाही, आणि त्यांना माहिती होतं की इस्कॉनचा प्रचार चालू आहे, म्हणून KGBने रूल काढला होता. काय असतं माहिती आहे तुम्हाला, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. रूल काय होता माहिती आहे, एक पण खुश व्यक्ती दिसला ना रस्त्यावर, हसमुख व्यक्ती दिसला ना, पकडून विचारते तू हरिकृष्णामधला आहेस का म्हणून. कारण त्यांना एवढी गॅरंटी होती की बाकी सगळे रडत असणार, हे एकच असे असत, टवटवीत असतात कायम, कायम खुश असतात. म्हणून त्यांनी असा नियम काढला होता की जर दिसतं कोण हसताना दिसतं ना, थांबायचं, विचारायचं तुझा हरिकृष्णाचे काय संबंध आहे काय, नाही तर हसतोस कसं सांग, रशियामध्ये राहून हसतोस कसं. म्हणजे त्यांना गॅरंटी होती की रशियाचे बाकी लोक जे आहेत ते रडत असणार, केवळ हरिकृष्णाचे जे भक्त आहेत ना ते हस असणार. अनेक भक्त जे आहेत ते सांगत होते की प्रभूजी ऐसे पकडा था हमको, कुछ संबंध है क्या आपका, बोला नहीं, फिर आप हंस कैसे रहे हो, इतका खुश कसा असतो रशियामध्ये. रशियाचा त्यावेळेचा जो प्रभुपाद जेव्हा गेले होते ना, तेव्हा जे नेता होते ना गोरबाचे, त्यांचं नाव गोरबाचे होतं, मिखाईल गोरबाचे म्हणून. तर एकदा काय झालं की रशियाच्या साम्यवादाला कंटाळून ना प्रत्येक गोष्टीसाठी लाईन लावायचं, 1 किलो गहू पाहिजे असेल ना तर 6 तास लाईनमध्ये उभे राहायचं, मग 1 किलो गहू मिळणार, कारण साम्यवाद सगळ्यांना समान वाटणार आम्ही, त्यामुळे सगळ्यांनी लाईनमध्ये थांबायचं आणि त्यांचं त्यांचं वाटणी घेऊन जायची, साम्यवाद. काय मूर्खता आहे निवळ, इतक्या लाईनमध्ये थांबले होते, 2 पुरुष मुलं थांबली होती आणि एक मुलगा दुसऱ्या मुलगाला विचारला, म्हटलं 1 मिनिट तू जरा लाईनमध्ये थांब, मी जरा जाऊन येतो म्हणून. म्हटलं काय झालं, हे मिखाईल गोर्बाचोव आहे ना, ह्याला खलासच करून येतो आता, आणि गेला आणि थोड्या वेळाला परत आला, आल्यानंतर हा मित्र त्याला विचारला, म्हटलं अरे काय झालं परत, तिथं ह्याच्याहून जास्ती मोठी लाईन आहे म्हणून, तिथं ह्याच्याहून जास्ती मोठी लाईन आहे. कल्पना करा तुम्ही, आपण गेलो नाही कधी, तुम्ही जर आयन कर्टन, त्याला आयन कर्टन कर्टन म्हणायचे, लोखंडी पडदा, इतकं इतकं भयानक जीवन आहे ना. तुम्ही इंद्रद्युम्न महाराजांची जर डायरी वाचली ना, तर त्या डायरीमधून तुम्हाला थोडी कल्पना येईल, किंवा जर सॉल्टेड ब्रेड हे पुस्तक वाचलं ना तुम्ही तर तुम्हाला कल्पना येईल की रशियामध्ये काय होतं. आणि आज इस्कॉनचे सर्वात जास्त केंद्र रशियामध्ये आहे. आनंद, कारण त्या लोकांना इतकं ते वावंटात राहिले होते की पाणी दिसतं की त्यांनी उडीच मारली पाण्यामध्ये. जसं हरे कृष्णाचा हे झाला त्यांना कळलं की असं काहीतरी आहे, सहजरित्या स्वीकार केला, कारण इतके होरपळले होते ना बाकी जीवनामध्ये. गॅरंटी आहे की सुसुखम करतुम अव्ययम, सुखी बनणारच. तर पुढं आणखीन बरेच रामानंद रायांनी उत्तर दिली चैतन्य महाप्रभूच्या प्रश्नांना, परंतु 6:30 झालेले आहेत, वेळ झालेला आहे, त्यामुळं आपल्याला नाईलाज असतो थांबवायला लागेल वेळेच्या पाबंदी असल्यामुळं. तसंही आपण 20 मिनिटं पुढं गेलेलो आहोत, कमीत कमी 10 मिनिटं तर नक्कीच. तर पुढचं कधी संधी मिळाली तर मी तुम्हाला पुढचे जे मुद्दे आहेत ते पण सांगेन आणि रामानंद राय विषयी पण चर्चा करूया की कोण ते. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, रामानंदाच्या घरी गेलो होतो आम्ही. हे अलालनाथ आहे ना, ब्रह्मगिरी जगन्नाथपुरीपासून ब्रह्मगिरी अलालनाथ आहे. अलालनाथच्या जवळ बेंटपूर नावाचं एक गाव आहे त्यांच्या घरी. तिथं रामानंद रायची तलवार ठेवलेली आहे, रामानंदाची तलवार ठेवलेली आहे आणि त्यांचं पुस्तक ठेवलेलं आहे ज्यात त्यांच्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहिलेलं कडचं म्हणतात त्याला, ते आहे सगळं तिथं. आम्ही जाऊन माझ्याकडे फोटोज पण आहेत, त्याचे फोटोज आहे. आम्ही ते तलवार विला घेऊन जरा, कोण नव्हतं ते कारण घरचे जे मालक होते ते तलवार घेऊन म्हटलं रामानंदांनी स्पर्श केला असताना त्याला म्हणा थोडा सगळ्यांनी आम्ही डोक्यावर ठेवून घेतला. कृष्णानंदपूर आम्ही सगळे गेलो होतो तिथं मागे गेला. तर कधी आपण जगन्नाथपुरीला गेला तर बेंटपूरला पण जाऊया आपण, अजून पण आहे ते. हां, परवा पुन्हा आम्ही मागच्या वेळेला गेलो होतो तेव्हा मी जाऊन बघून आलो होतो ते आहे. रामानंदांचे घर आहे, त्यांचे जे वंशज आहेत ते अजून राहतात तिथं. तर क्षमा करा, थोडा वेळ झाला येण्यासाठी पण आणि प्रवचनामध्ये पण. दरवेळेला असं होणार असं नाही आहे, आजच एक एक्सक्लुझिव्ह कारण होतं त्यामुळं थोडा वेळ झाला. हरे कृष्णा.